विविध भारती पुणे लौकिका रास्ते सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे शहर त्याचबरोबर लगतच्या पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील सुमारे 125 मोठ्या गृहनिर्माण संस्थांनी गेल्या काही दिवसांपासून महापालिकेकडून अपुरा पाणी पुरवठा होत असल्याबद्दलच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. स्थानिक नागरिकांना पाण्यासाठी नाईलाजानं टँकरवर अवलंबून राहावं लागत असल्याचं सांगत येत्या 4-5 दिवसात यासंदर्भात विभागीय आयुक्तांसमवेत बैठक घेऊन वस्तुस्थिती मांडणार असल्याचं या संस्थांनी सांगितलं. एका बाजूला पुरेशा पाण्यासह अन्य सर्व नागरी सुविधा देण्याच्या नावाखाली महापालिकेकडून कर आकारणी केली जात असताना दुसऱ्या बाजूला नागरिकांवर टँकरच्या अतिरिक्त खर्चाचा भुर्दंड का असा सवाल उपस्थित केला जात आहे. महावितरणच्या पुणे परिमंडळात गेल्या 2-4 दिवसांपासून वाढलेल्या उष्म्यामुळे विजेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ही मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीनं महावितरण आणि महापारेषण यांनी एकत्रितरित्या अनेकविध उपाययोजना राबवण्यास प्रारंभ केला आहे. वीज ग्राहकांना विनाव्यत्यय वीज पुरवठा होत राहावा, विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन एकाच वाहिनीवर ताण येऊ नये यासाठी समान वीज वितरणाच्या दृष्टीनं पावलं टाकली जात आहेत. नवीन प्रस्तावित वीजवाहिन्यांची कामं देखील युद्धपातळीवर पूर्ण केली जात असल्याचं महावितरणच्या पुणे परिमंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आज पर्वती विधानसभा मतदारसंघात पदयात्रा काढली. वाहतूक कोंडी, विस्कळीत पाणीपुरवठा, शहरातील पर्यावरणाचे प्रश्न, पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असून निवडून आल्यास या प्रश्नांवर काम करू असं आश्वासन धंगेकर यांनी यावेळी दिलं. या पदयात्रेत इंडिया आघाडीतील विविध घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. उन्हाचा वाढता चटका लक्षात घेता पुणे विद्यार्थी गृह, कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स आणि वंचित विकास यांच्या संयुक्त विद्यमानं विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी आणि प्राणी पक्ष्यांसाठी दाणापाणी उपक्रम राबवण्यात आला. वाढता उन्हाळा, पक्ष्यांना सांभाळा या अभिनव उपक्रमातून प्राणी वाचवा, पक्षी जगवा हा विचार पोहोचवण्यात आला. तर आरोग्य शिबिराअंतर्गत 500 मुलामुलींची तपासणी करण्यात आली. पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याच्या मोहिमेत महिला बचत गट तसंच महिला संस्थांचा सहभाग वाढवण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड शहरात 101 सार्वजनिक शौचालय असून नवी दिशा उपक्रमाअंतर्गत शहरातील 52 ठिकाणच्या सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेचं काम महिला बचत गटांना देण्यात आलं आहे. आता उर्वरित 49 शौचालयही ठेकेदारांना न देता महिला बचत गटांना देखभाल दुरुस्तीसाठी देण्यात येणार असून यासाठी तयारी करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनानं शहरातील नाले स्वच्छतेच्या कामासंदर्भात आज आढावा बैठक घेतली. पावसाळ्यापूर्वी 8 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत लहान मोठ्या सुमारे 148 नाल्यांची स्वच्छता पूर्ण करण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. हे काम 20 मे पूर्वी पूर्ण करावं, स्वच्छतेचा अहवाल आरोग्य विभागाकडे सादर करावा, बुजवलेले नाले, नाल्यावरती अतिक्रमण केलेलं आढळून आल्यास संबंधित व्यक्तींवर कारवाई करावी अशा सूचना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी या बैठकीत दिल्या. पुण्यातील धायरी डीएसके विश्व नांदेडपासून खडकवासला सिंहगड पायथ्यापर्यंतच्या परिसराला आज दुपारनंतर वादळी वारे आणि जोरदार पावसानं झोडपून काढलं. दुपारी 3 वाजल्यापासूनच अंधारून आलं आणि विजांचा लखलखाट सुरू झाला. शनिवार रविवारच्या सुट्टीच्या निमित्तानं खडकवासला पानशेत धरण आणि सिंहगडावर जाणाऱ्या पर्यटकांची अचानक आलेल्या पावसानं तारांबळ उडाली. अनेक भागात वाहतुकीची कोंडी देखील झाली होती. उत्तर भारतातील स्थलांतरित कामगार मतदानासाठी मूळ राज्यात जात असल्यानं उत्तर भारतात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना मोठी गर्दी होत आहे. उन्हाळी सुट्ट्यांमुळेही गर्दी वाढली आहे. गर्दी कमी करण्यासाठी गाड्यांची संख्या वाढवण्यात आली आहे, तरी देखील प्रवाशांची संख्या दुपटीहून अधिक झाल्यानं तिकीट विक्री थांबवण्यात येत आहे. आज कमाल तापमान 39 अंश तर किमान तापमान 23.9 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही आकाश अंशतः ढगाळ राहून मेघगर्जना आणि विजांसह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.